आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. देशातल्या मुळाव्या साधन सुविधांची नेटान उदरगत करपा खातीर आर्थिक वेव्हार खात्यान 3 वर्सांचो भौशीक खाजगी भागीदारी प्रकल्प तयार केला. हातूंत 852 प्रकल्प आस्पावीत आसा. ताचो वट्ट खर्च 17 लाख कोटी परस चड आसा. खाजगी क्षेत्रातल्या सहभागाक एक संघटीत चौकटी तयार करून राष्ट्रीय मुळाव्या साधन सुविधांक चालना दिवप हो ताचो हेतू आसा अशें अर्थमंत्रालयान सांगला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा सोमनाथ स्वाभिमान पर्व निमतान गुजरातातल्या सोमनाथ देवळाक भेट दितले. सोमनाथ देवळाचेर जाल्ल्या पयल्या हल्ल्याक 1000 वर्सां पुराय जातात. ते निमतान 8 ते 11 जानेवारी मेरेन जायत्यो आध्यात्मीक आनी सामाजीक कार्यावळी घडून हाडटात. गोयात कार्यान्वीत केल्ल्या भारतीय तटरक्षक दळाचे समुद्र प्रताप बोटीची आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केली. भारताच्या दर्यावेळ्या प्रवासातलो हो एक मैलाचो फातर आसा, जाका लागून संरक्षण आनी दर्यावेळ्या मळार भारताची आत्मनिर्भरताय आनीक घटमूट जाल्या अशें तांणी सांगलें. दशका सावन देशातल्या आतंकवादाक आदार दिवपा हेतान पाकिस्तान आतंकवादी प्रशिक्षण शिबिरां चलयता अशी खर टिका विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी केल्या.
Supports terrorism, and they've tried to normalize it as though it's their right to do. I mean, nobody buys it anymore. I mean, everybody knows that these are people who are supported the state.
ऑपरेशन सिंदूर वेळार कायदेशांनी फकत तणावाचेर हुस्को उकतायलो, पूण मुळाव्या प्रश्नाकडेन आड नदर केली अशें आयज लक्झमबर्गात भारतीय समाजा वांगडा उलयतना तांणी म्हणला. सहपदरी बंगळूर कडप्पा विजयवाडा अर्थीक महामार्गाच्या वनवलू वनरकुट्टा विभागाचेर बिटुमन्स काँक्रीट घालपा खातीर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान 2 गिनीज वर्ल्ड विक्रम साध्य केल्यात. हो महामार्ग कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधलो संपर्क घटमूट करतलो, तसेच व्यापार पर्यटन आणि प्रादेशिक अर्थिक वाढीक सुरक्षित आणि अखंड हालचालीवरवी आधार दितलो असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सांगले. ही विक्रमी कामगिरी संसारिक दर्जाची राष्ट्रीय महामार्ग मुळावी बांधावळ विकसित करपाची देशाची वाढत वचपी क्षमता आणि वचनबद्धताय दाखवता. 3 दिसांची भारत आंतरराष्ट्रीय लोकशाय आणि वेचणूक व्यवस्थापन परिषद 21 जानेवारीक नवी दिल्लीच्या भारत मंडपात जातली. भारतीय वेचणूक आयोगाच्या आधारान आंतरराष्ट्रीय लोकशाय आणि वेचणूक व्यवस्थापन संस्था आणि मजत संस्था हांच्या जोडपालवान ही परिषद घडवून हाडटा. समावेशक, शांतताय, लवचीक आणि टिकाऊ संसारा खातीर लोकशाय हो ह्या परिषदेचो विषय आसा. वीज आणि ऊर्जा प्रणाली ही देशाच्या हवाई ताकीची जिवीतरेखा आसा अशें एअर मार्शल संजीव घुरातिया हांणी सांगले. मिलिटरी पॉवर सिस्टीम्स इंडिया 2026 तांणी आयज उक्तावण केले.
Car and energy systems are the lifeblood of aerospace capability. They determine performance, payload, range, survivability, reliability, and increasingly the logistics sustainability and environmental footprint. In modern defense and aerospace systems, energy is no longer a background support function, which used to be thought earlier that this is also one of the system. But today, it is a force multiplier that shapes operational tempo, flexibility, and persistence.
संरक्षण आणि हवाई यंत्रणा आता फकत आधार दिवपी घटक न्ही, तर कार्यकारी गती आणि लवचिकताये खातीर चालक शक्त आसात असे तांणी मुखार सांगले. भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रो PSLV C-62 मोहीम ह्या महिन्याच्या 12 तारखेक चालीक लायतले. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावेल्यान सकाळी 10:17 हे रॉकेट प्रक्षेपीत करतले अशी माहिती इस्रोन सोशल मीडिया पोस्टावरवी दिल्या. ह्या मोहिमेचो मुखेल पेडल म्हळ्यार धर्तरेचो निरीक्षण उपगिरो EOS-N1 हो आसा. हो उपगिरो संरक्षण संशोधन आणि विकास संघटने खातीर छायाचित्रण काढपाचे काम करतलो. हे मोहिमेवरवी भारत आणि हेर देशातले 18 उपगिरे अंतराळात धाडटात. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस पंजाब, हरियाणा, चंदीगड, उडिसा, मध्य प्रदेश, झारखंड, विदर्भ आणि छत्तीसगडात शियाच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश वस्तादपण सर्तीत 19 वर्षा सकयल्या बायलांच्या फायनलीत भारताच्या अनाहत सिंग हिणे रुप्या पदक जिखले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.